कैसे हुआ, कैसे हुआ ये इतना अनहाइजेनिक इंसान अपने नौकरी की जगह पर रख कैसे इतने दिन बचा, मैं भी नहीं समझ पा रही हूँ।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं के साथ बातें आपकी चल रही हैं। बात कर रही हूँ मैं एक इंसान की जो अभी एक कॉल के किस्से में मुझे पता चला। मैं तुम्हाला विचारले होता ना कि तुमच्या आसपास असा सोन्यासारखे पिवळे दात असणारा व्यक्ती कोण आहे, हां आता एक कॉल आला होता, त्यांनीच मला सांगितलंय की असा व्यक्ती हो त्यांच्या आसपास आहेच।
रुपेश नाव माझं।
अच्छा रुपेश, काय मग तुझ्या आसपास कोणी आहे का असं पिवळ्या दातावालं?
हो आहे, म्हणजे मित्र होता, मी हैदराबादला शिकायला होतो ना, तिथे रूम पार्टनर होता, मित्राचा भाऊ होता तो आलेला, आणि इतका असं राहायचा तो म्हणजे ब्रश करणार नाही, आंघोळ करणार नाही, असं काहीच करायचं नाही तो। म्हणजे त्याच्या ऑफिसचे लोक पण म्हणायचे बाबा तू आंघोळ केली नाही का म्हणून, इतका घाणेरडा राहायचा। म्हणजे आम्ही त्याला अक्षरशः म्हणायचो बाबा त्याला ब्रश द्यायचा होता मध्ये, हा ब्रश घेणे ब्रश कर रे, तो ऑफिस टायमिंग 7 वाजेला तो ऑफिसला जायचा आणि ते करायचंच नाही,
6:30 उठून
पळत असेल म्हणजे ब्रश करणं आणि तोंडाला पाणी मारलं, आंघोळ पण करायचं नाही मॅडम तो।
तर ऑफिस मध्ये कसा काय टिकला एवढा, जर का तो असा अनहायजेनिक राहत असेल तर प्रश्नच आहे खूप मोठा।
ते भेटतो ना मॅम, ते स्प्रे मारायचं तोंडामध्ये
बस तेवढं करायचं, जिंदाबाद,
नाही तर च्युईंगम वगैरे काहीतरी खायचं।
म्हणजे आपल्याकडे ही जी कॅटेगरी आहे 33% लोक जे दोनदा ब्रश करतात त्याच्या आसपास सुद्धा तो येत नसेल ना?
नाही नाही, जवळच नाही, मुळीच म्हणजे त्या रेंज मध्ये पण नाही येतो।
ओके ओके, थँक्यू
थँक्यू माय।
ये जो इंसान है ना, इसके कलीग्स इसको कैसे ना कैसे बेयर करते होंगे, आई डोंट नो। पर हाँ, अगर मेरे पास कोई ऐसा इंसान हो ना कि जो इतना अनहाइजीनिक रहता है तो मैं तो उससे बात भी ना करूँ। तुमच्या आसपास कोणी असा आहे का कि जे अगदी म्हणजे कितीतरी दिवस किंवा दिवसातले एक वेळ सुद्धा ब्रश करत नाही आणि अगदी त्याच्या ना छान असे सुंदर सोन्यासारखे पिवळे दात आहेत, कोण आहे सांगा असं तुमच्या आसपास? 9607007935 माझा नंबर डायल करून किंवा व्हॉट्सअपही करू शकता, जर का फोन लागला नाही तर। आज काहीतरी टेक्निकल इशू आहे माझ्या फोन मध्ये। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ बातें आपकी चल रही हैं। स्टे ट्यून्ड एंड बज जाते रहो।